आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म यूपीआय लवकरच मलेशियामध्ये सुरू होईल, पंतप्रधानांची मलेशियात ग्वाही. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीत शांततेत मतदान. आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 7 नक्षली ठार. आणि 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात. आता सविस्तर बातम्या. भारताचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म यूपीआय लवकरच मलेशियामध्ये सुरू केलं जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी क्वालालंपूर इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना दिली. भारत आणि मलेशिया यांच्यातील वैयक्तिक आणि द्विपक्षीय धोरणात्मक व्यापक भागीदारी संबंध दृढ ठेवण्यात मलेशियातील भारतीय समुदाय या दोन्ही राष्ट्रातील नागरिकांची मने जोडणारा दुवा आहे. समृद्ध मलेशिया आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान दिल्याबद्दल प्रशंसा त्यांनी भारतीय समुदायाची प्रशंसा केली. यावेळी भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले,
विकसित भारत बनाना है ना, विकसित भारत बना के रहेंगे कि नहीं रहेंगे, हम अपने सपनों को साकार करेंगे कि नहीं करेंगे, हम सपनों को संकल्प में बदलेंगे कि नहीं बदलेंगे, हम संकल्प को सिद्ध करके रहेंगे कि नहीं रहेंगे. In this journey, our Pravasi Bhartiyas, the Indian diaspora, is a valuable partner. Whether you are born in Kuala Lumpur or Kolkata, India lives in your hearts. You are an active part of Malaysia and India's progress. You will help realize the vision of prosperous Malaysia and Viksit Bharat.
व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रातील दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. 10 भारतीय मलेशिया मुख्य कार्यकारी अधिकारी बैठक देखील आज होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मलेशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल क्वालालंपूर इथं पोहोचले. विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. भारत आणि अमेरिका दरम्यान परस्पर लाभाच्या व्यापारासंदर्भात अंतरिम करारासाठीच्या मुद्द्यांची घोषणा दोन्ही देशांनी काल केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं भारत अमेरिका संयुक्त निवेदन काल जारी केलं. संयुक्त निवेदनानुसार अमेरिका भारतीय वस्तूंवर 18% शुल्क दर लागू करेल. भारत अमेरिकेच्या सर्व औद्योगिक वस्तू, अन्न आणि कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवरील शुल्क 0% किंवा किमान केलं जाणार आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी समाज माध्यमावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. भारतातील मेहनती शेतकरी, उद्योजक, एमएसएमई, स्टार्टअप, नवोन्मेषक, मच्छीमार आणि इतरांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊन मेक इन इंडियाला बळकटी मिळेल, यामुळे महिला आणि तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, शेतकरी आणि मच्छीमारांसाठी 30 ट्रिलियन डॉलर्सची बाजारपेठ खुली झाली असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत परिषदेत भारत अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना सांगितलं. महिला आणि युवकांना मोठ्या संधी या निर्यातीतील वाढीमुळे उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतासाठी संवेदनशील असलेल्या कोणत्याही क्षेत्राचं यामुळे नुकसान होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. हा करार म्हणजे भारताच्या आर्थिक प्रवासातला महत्वपूर्ण टप्पा असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. तर या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात परस्परांना लाभदायक भागीदारी साकारेल असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडलं. यासाठीची मतमोजणी उद्या होणार आहे. धोरण आधारित गुंतवणूक, उद्योग आणि विकास हा महाराष्ट्र राज्याचा मंत्र असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये व्यक्त केला. अॅडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवात 22 देशांचे विविध क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह विविध देशांचे राजदूत, उच्चायुक्त आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेत गुंतवणुकीचे 3 सामंजस्य करार देखील पार पाडण्यात आले. याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 22 देशातले लोक ऍडव्हान्टेज विदर्भाला आलेले आहेत. विशेषतः 22 देशातले अँबेसेडर्स, हाय कमिशनर्स, कौन्सिल जनरल या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज काही स्ट्रॅटेजिक एमओयूज देखील आम्ही केलेले आहेत. याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचं एक 500 बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होत आहे, त्याचा एमओयू आहे. एक जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक एमओयू आम्ही केलाय, जो सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स इन गॉड्स पर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणार आहे. त्याचा खूप मोठा फायदा होईल कारण त्यातलं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे. वेगवेगळ्या सेक्टरमधले काही एमओयूज देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ऍडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतोय. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो.
पुढील 10 वर्षात गडचिरोलीत पोलाद निर्मितीची सर्वाधिक मोठी क्षमता उभी राहणार आहे, तर गडचिरोलीला पर्यावरणपूरक ग्रीन स्टील हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेनं देखील आम्ही ठोस पावलं उचलत आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. छत्तीसगड आणि भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक 10 म्होरक्या प्रभाकरसह 7 जहाल नक्षल्यांना ठार केलं, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी काल गडचिरोलीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आता जिल्ह्यात केवळ 7 नक्षली शिल्लक राहिले असून 31 मार्चपर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ठार झालेल्या नक्षलींवर 200 गुन्हे दाखल होते आणि महाराष्ट्र शासनानं त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी एकंदर 71 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी गडचिरोली पोलीस आणि C60 पथकातील जवानांचं अभिनंदन केलं आहे.
आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय. हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं. जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजण्यात की 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत. असून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल.
छत्तीसगडमध्ये काल 51 नक्षलींचं आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून रितू तावडे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून संजय घाडी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो खालिद शेख तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांचा विजय झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. आपल्या देशाला महासत्ता करायचा असेल तर देशाचे शेतकरी आर्थिक सक्षम हवे लागतील. देशाला फलोत्पादनाची राजधानी करण्याच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना केंद्र शासनाच्या नियोजनानुसार सुरू ठेवू, असं आश्वासन देशाच्या नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद यांनी काल बीडमध्ये दिलं. कृषीप्रधान आपल्या देशातील एकंदर क्षेत्रापैकी केवळ 15% एवढीच फळबाग लागवड केली जाते. उत्तम दर्जाचं फळे देशातून निर्यात झाली पाहिजेत. हा देश फळबाग लागवडीची राजधानी व्हावा हे जलनायक मयंक गांधी यांचं स्वप्न आहे, असंही ते म्हणाले. मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी आणि कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार कवयित्री योगिनी सातारकर पांडे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती मसापचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांनी काल दिली. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. क्रिकेट 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 161 धावा केल्या. अमेरिकेच्या संघानं टिच्चून गोलंदाजी करत भारताची अवस्था 6-77 अशी केली होती, मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवच्या 49 चेंडूतील 84 धावा आव्हानात्मक ठरल्या. शॅडली वॅन शाल्बिक यानं 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल अमेरिका संघ 132 धावा करू शकला. हवामान आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म यूपीआय लवकरच मलेशियामध्ये सुरू होईल, पंतप्रधानांची मलेशियात ग्वाही. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान. आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 7 नक्षलवादी ठार. आणि 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.